तिथला पत्र अध्याय एक देवाच्या निवडलेल्यांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी नेमलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल ह्याच्याकडून जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले त्या जीवनाची आशा बाळगणाऱ्या देवाच्या निवडलेल्या लोकांच्या विश्वासासाठी आणि सुभक्तीदायक सत्याच्या ज्ञानासाठी त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपवलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले. आपल्या सामायिक असलेल्या विश्वासाप्रमाणे माझे खरी लेखवृत्तीत यास देवपित्यापासून व आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्यापासून कृपा दया व शांती असो. मी तुला क्रेत बेटावर यासाठी ठेवून आलो की तू पूर्ण न झालेल्या गोष्टीची व्यवस्था करावी आणि मी तुला आज्ञा केल्याप्रमाणे तू प्रत्येक नगरात वडील नेमावे. ज्याला नेमवायचा तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारे असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी. अध्यक्ष हा देवाचा कारभारी आहे म्हणून तो निर्दोष असावा. तो स्वच्छंदी, रागीट, मद्यपी, मारका, अनितीने पैसे मिळवणारा नसावा, तर आतिथ्यप्रिय, चांगलपणाची आवड धरणारा, मर्यादेशील, नीतिमान, पवित्र, संयमी आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरून राहणारा असा असावा. यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयास ही शक्तिमान व्हावे. हे महत्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवतात. मी विशेष करून जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत. त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात. त्यांच्यामधील एका संदेशाने म्हणाले आहे की क्रेती लोक हे नेहमीच लबाड पशुसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत. ही साक्ष खरे आहे, तरी त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर. यासाठी की त्यांनी यहुदी कहाण्याकडे आणि सत्याकडून वळवणाऱ्या मनुष्याच्या आज्ञेकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे. जे शुद्ध आहेत अशा लोकांना सर्व गोष्टी शुद्ध आहेत, पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवित नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही, पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलिन आहेत. ते लोक आम्ही देवाला ओळखतो असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगल व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात. तिथाला पत्र अध्याय दोन. तू तर सुशिक्षणात शोभणाऱ्या गोष्टी बोलत जा, त्या अशा की वृद्ध पुरुषांनी संयमीशील, खंबीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता या दृढ व्हावे. वृद्ध स्त्रियांनी त्याचप्रमाणे आपल्या आचरणात पवित्र शोभणाऱ्या असाव्या, सुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या, चांगले शिक्षण देणाऱ्या असाव्या आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की त्यांनी आपल्या पतीवर व मुलावर प्रेम करावे आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर सांभाळणाऱ्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणाऱ्या व्हावे, म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून तू त्यांना बोध कर. तू सर्व गोष्टी चांगल्या कामाचे उदाहरण असे स्वतःला दाखव. तुझ्या शिक्षणात निर्बळपणा, गंभीरता आणि निरपवाद चांगली शिकवण दिसून दे, म्हणजे तुझ्यावर टीका करणाऱ्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा. आणि दासांनी सर्व गोष्टी त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत राहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये. त्यांनी चोऱ्या करू नयेत, तर सर्व गोष्टीत चांगला विश्वासूपणा दाखवावा आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस सर्व लोकात त्यांनी शोभा आणावी असा तू त्यांना बोध कर. कारण सर्व लोकांस तारण देणारी देवाची कृपा प्रगट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की अभक्तीचा व जगिक वासनांचा त्याग करून आपण या आताच्या युगात संयमाने, नीतीने व सुभक्तीने वागले पाहिजे. आणि आपल्या धन्य आशेची म्हणजे आपल्या महान देव व तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी. आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात अवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत. तू या गोष्टी समजावून सांग, बोध कर आणि सर्व अधिकारपूर्वक दोषपदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये. तिथला पत्र अध्याय तीन. त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी यांच्या अधीन राहावे, त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे, कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे, पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टी सौम्यता दाखवावी अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो, नाना वसनाचे व सुखाचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांना दोष करणारे होतो, पण आपल्या तारक देवाची दया व मानव जातीवरील प्रीती प्रगट झाली तेव्हा आपण केलेल्या नीतिमत्वाच्या कामामुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीनीकरणाने तारले आणि आपल्या तारक येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपल्यावर तो आत्मा विपुलतेने ओतला, म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारिस व्हावे। हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की तू या गोष्टीत निक्षून सांगत जा, म्हणजे ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी। या गोष्टी चांगल्या असून सर्व मनुष्यासाठी हितकारक आहेत, पण मूर्खपणाचे वाद, वंशावळ, कलह, नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा, कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत। तुमच्यामध्ये फूट पडणाऱ्या मनुष्यात एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव। तू जाणतोस की असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो। मी अंतर्म्याला किंवा तुकियाला तुझ्याकडे धाडून दिल्यावर तू माझ्याकडे निकापलीस शहरास निघून येण्याचा प्रयत्न कर, कारण मी तेथे हिवाळा घालवण्याचे ठरवले आहे। जेना शास्त्री व अपोलो यांना काही उणे पडणार नाही अशा प्रकारे पोहोचते कर आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजासाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी, म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत। माझ्या बरोबरचे सगळे तुला नमस्कार सांगतात, जे आपल्यावर विश्वासामुळे प्रीती करतात त्यांना माझा नमस्कार सांग। तुम्हा सर्वांबरोबर कृपा असो।